श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 151वा श्लोक आहे. खरे शोधिता शोधिता शोधता आहे, मना बोधिता बोधिता बोधता आहे. परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. शोध चाललेला आहे, सत्तत्वाचा शोध घ्यायचा आहे. अत्यंत चिकाटीने घेतला पाहिजे, प्रेमाने घेतला पाहिजे. खरे खरं काय आहे हे विश्वाच्या मुळाशी, हा जो पिंड आहे देह आहे त्याच्या मुळाशी काय आहे, त्या सत्तत्वाचा शोध घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आहे? शोधिता शोधिता शोधत आहे, असं एकदम शोध लागला असं त्याचं होत नाही. शोध घेता 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 एक दिवस तो शोध लागतो योग्य मार्गाने गेलं तर. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे की हा शोध लागला असं त्याचं होत नाही. शोध घेता 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 एक दिवस तो शोध लागतो योग्य मार्गाने गेलं तर. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती हळूहळू होणार आहे. जसं तुकोबा म्हणतात, तेथे न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्याविन. ती योग्य घडी येईपर्यंत नुसती आपण तातडी करून चालत नाही. साधकाला घाई झालेली असते की कधी एकदा ते होणार, ते सत्तत्व कधी मला सापडणार. त्यामुळे तो प्रयत्न करत असतो, प्रयत्नाची पराकाष्ठाही करत असतो, त्यासाठी खूप कष्ट घेत असतो, देहाला मनाला बुद्धीला. सद्गुरूंची सेवा करण्याचाही प्रयत्न करत असतो. पण हे सगळं जरी करत असला तरी त्याचा शोध हळूहळू लागतो. म्हणून ते म्हणत आहेत, खरे शोधिता शोधिता शोधत आहे. आणि काय, मना बोधिता बोधिता बोधित आहे. आणि मनाला त्याचा बोध करून द्यायचा आहे. हा बोध देखील झटकन होत नाही, मन वळत नाही. मनाचं मन पण आहे, मनाचे विकार आहेत, हे सगळे जायला लागतात. मन निर्मळ शुद्ध व्हायला लागतं, पवित्र व्हायला लागतं. असं झाल्याशिवाय ते होत नाही. आणखीन काय गोष्टी लागतात त्याच्यासाठी, तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे करण्यासाठी वैराग्य लागतं, इंद्रिय जय लागतो, आणि मुमुक्षत्व पाहिजे. ते सत्व सत्तत्व जाणण्याची तीव्र उत्कंठा पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. आणि त्याच्यासाठी इकडल्या बाजूने इंद्रिय जय मिळवला पाहिजे, विषय वैराग्य आलं पाहिजे. या तयारीनिशी साधनेला लागलं पाहिजे. ही तयारी देखील साधनेनेच होत असते. आणि ती साधना काय करायची ते संत सांगत असतात. म्हणून ते म्हणतात, परी सर्वही सज्जनाचे नियोगे. सत्तत्वाचा शोध, मनाला जो बोध व्हायचा तो बोध, तो बोध निश्चित स्वरूपाचा व्हायला पाहिजे. धरला आणि सोडला असा नाही होता कामा. अशा तऱ्हेचं जर व्हायचं असेल तर सज्जनांची संगती पाहिजे. इथं सज्जन म्हणजे संत सद्गुरू यांची संगती पाहिजे. आणि यांची संगती याचा अर्थ नुसती त्यांची कृपा झाली, अनुग्रह घेतला एवढं पुरेसं नाही, तर त्यांच्या बोधाशी संगती पाहिजे. ते ज्या बोधात राहतात, त्यांचे आचार विचार कसे आहेत ते बघून त्याप्रमाणे अनुसरण करणारा जर असेल तर सज्जनांच्या संगतीचा उपयोग होतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की परी सर्वही सज्जनाचे नियोगे. सज्जनांच्या योगाने त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला काय करायचं आहे? अधिष्ठान शोधायचं आहे. ते अधिष्ठान कुठं, बाहेर आहे का आत आहे? या विश्वाच्या मुळाशी काय आहे याचा शोध शास्त्रज्ञही घेत आहेत. पण ते जो शोध घेत आहेत त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. तेही बघतायत की ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, विश्वात एकंदर काय आहे, हे सगळं बघण्याचा जो त्यांचा खटाटोप चाललेला आहे. पुष्कळ कष्ट घेत आहेत, पैसे त्याच्यासाठी खर्च करतायत, पण त्या सगळ्याला विज्ञान असं म्हणतात. आणि ह्या सत्वस्तूचा शोध घ्यायला ऋषीमुनी संत सज्जन जे सांगतात, ते सत्तत्व तुझ्या आतच आहे, तेव्हा अंतर्मुख होऊन तो त्याचा शोध घे. तर अंतर्मुख होऊन त्या सत्याचा शोध घेणं याला अध्यात्म असं म्हणतात. तर म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म ह्यात फरक आहे. बहिर्मुख होऊन जे केलं जातो प्रयत्न त्याला विज्ञान म्हटलेलं आहे, आणि अंतर्मुख होऊन त्याचा शोध घेणं याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं आपल्याला हळूहळू त्या सत्याचा शोध घ्यायचा आहे. आणि शेवटी म्हणतात ते बरा निश्चयोपाविजे, त्या सत्तत्वाचा निश्चय झाला पाहिजे. पहिल्यांदा संत वचनांवर विश्वास ठेवून तो आहेच आहे असा निश्चय केला पाहिजे, आणि मग साधनेने त्याचा अनुभव घेऊन तो निश्चय पक्का केला पाहिजे की तो आहेच. कुणी काही म्हणो तरी आमचा अनुभव तो आहे की ते आहेच आहे. संतांना जर विचारलं परमेश्वर आहे का, त्यांनाही सांगितलं. विवेकानंदसुद्धा विचारत होतो देव पाहिला का, देव पाहिला का. मी पाहिला असं सांगणारे फार थोडे मिळाले. रामतीर्थाने म्हटलं पाहिला का देव, तेव्हा ते म्हणले हो पाहिला, तुझी दृष्टी असेल तर बघ, तुझ्यासमोर मीच उभाच, हा जो उभाच आहे म्हणजे मी तोच आहे असं ठामपणे सांगण्याचा हा निश्चय व्हायला लागतो. आणि तो निश्चय होण्यासाठी सानुरागे भावभक्तीनं ही साधना करायला पाहिजे. संत वचनांवर त्यांच्यावर प्रेम, त्या सद्वस्तूवर प्रेम, आणि त्या प्रेमाने त्याच्याकडे आकृष्ट झालं पाहिजे. नुसती जिद्द इथं उपयोगी पडत नाही. बाळानी आपण जर काही करू म्हटलं तर त्याचा शोध लागणार नाही आहे. तर अत्यंत भक्तिभावाने प्रेमाने अनन्य शरण होऊन त्या सत्तत्वाचा शोध घ्यायला लागतो. खरे शोधिता शोधिता शोधत आहे, मना बोधता बोधता बोधत आहे, परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. जय जय रघुवीर समर्थ.